चित्र आठवे. अब्राम, सारा आणि इसाक. उत्पत्तीचे पुस्तक 9 अध्याय त्याच्या 18 ते 19, 17:1 ते 8, 21 अध्याय 1 ते 7 उत्तरापर्यंत. मात्यूचे शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 16 पर्यंत. जायत्या वर्सांनी नोहाच्या भुरग्यांच्यो जायत्यो पिढ्यो झाल्यो आणि त्या पिढयेच्यान अब्राम असलो. तो देवाचेर मुख करपी आणि देवाची आज्ञा पाळपी जावन असलो. देवान अब्रामाचेर हे भाशेन वाचा केली की तो ताका एक भुरगे दितलो आणि तो ताका एक व्हडले राष्ट्र करतलो. अब्राम आणि सारा हांकां भुरगीं नासली, पूण देवान एक वाचा केल्ली की तो तांकां एक भुरगे दितलो. आणि दुसऱ्यो बायल्यो असले त्यांच्या उद्देशी बी अब्रामाक जायती भुरगी झाली. त्या भुरग्यांच्यान एक भुरगो जावन असलो, ताजे नाव असलेले इश्मायल, आणि तो अरब या जातीचो बापूय झालो. पूण जेन्ना अब्राम आणि सारा जाणटी झाली तेन्ना देवान आपल्या वाचे वरवीं तांकां एक पूत दिलो. ताचे नाव ताणी इसाक दवरले. देवान हे भाशेन वाचा केली की इसाक आणि ताच्या वंशावरवीं तो ह्या सगळ्या संवसाराच्या लोकांचेर आशीर्वाद घालतलो.